श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा समहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना हे महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधानि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यत्शान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे। ज्ञानेशाघ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूति पथिक साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरथं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमसो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांतदांत सुहृदं उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोधशुचित्वपूर्ण सततं तुर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्व दीनांकितं। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तेज क्षमा धृति ही शौचम अद्रोहो नाति मानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत। दैवी संपत्ति मध्ये जन्मलेल्या त्याला अशा प्रकारचे दैवी गुण प्राप्त होतात असं म्हणून या तीन श्लोकांचा दैवी गुणसंपत्ती सांगितलेल्या लक्षणांचा समारोप भगवंतांनी केला। त्याच्यामध्ये शेवटचे तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नाती मानिता हे आपल्याला पाहायचे आहेत। त्यातही मागच्या वेळेला तेज या गुणावर आपण काही एक चिंतन केलं। त्याच्या पुढचा गुण भगवंतांनी सांगितला तो म्हणजे क्षमा। क्षमा हा दैवी गुण आहे। तो अशा प्रकारचा दैवी गुण आहे की तो माणसं जोडतो, अंतःकरण जोडतो असा दैवी गुण आहे। क्षमा न करणं आणि कठोर होणं काही मंडळींच्या ठिकाणी क्षमा करायची नाही असं ठरवूनच वर्तन असतं। अपराध त्यांनी केला अशी भावना असते। आपण स्वतः श्रेष्ठ आहोत, श्रेष्ठत्व आपलं आहे, बौद्धिक तरी असेल, सत्तेचं तरी असेल, श्रीमंतीचं तरी असेल, आणि त्यामुळं केवळ दुसऱ्याचे अपराध दिसायला सुरुवात होते। ज्याच्या ठिकाणी सत्ता नाही, जो सेवक अथवा चाकर आहे, ज्याच्या ठिकाणी दारिद्र्य आहे, ज्याच्या ठिकाणी सत्तेचा अभाव आहे, विद्वत्ता नाही, अशा मंडळींना त्यांच्यापाशी कोणताच अधिकार नसल्यामुळं, धनाचा अधिकार नाही, सत्तेचा अधिकार नाही, विद्वत्तेचा अधिकार नाही, अशा परिस्थितीत ते क्षमा करण्याची वेळ त्यांच्यावर येण्याची कोणती शक्यताच नसते। क्षमा मागण्याची वेळ त्यांच्यावर वारंवार येते। आणि ज्यांच्याकडून क्षमा त्यांना हवी असते ते सत्ताधीश असतात, ते संपत्तीमान असतात आणि म्हणून त्यांच्याकडून क्षमा मागण्याची वेळ येते. कदाचित ते विद्वान असतात म्हणून क्षमा मागण्याची वेळ येते. क्षमा मागण्याची वेळ येणं हा आपल्या स्वतःच्या आत्मसन्मानाला मोठा धक्का आहे, अतिशय जबरदस्त धक्का आहे. आणि क्षमा मागायला लावणं हा आपण दुसऱ्याच्या आत्मसन्मानाला लावणारा धक्का तसंच आपल्याही आत्म्याला श्रेष्ठता गंडाच्या पोटी बाजूला सारून देहबुद्धी वाढवणं यामुळे परमार्थापासून दूर जाणं असे त्याचे परिणाम होतात. श्रेष्ठ आहे आपण आणि कशामुळे श्रेष्ठ असू, आपल्या कर्मांमुळे आपण श्रेष्ठ असू, बुद्धीमुळे श्रेष्ठ असू, आपल्या पोझिशनमुळे आपण श्रेष्ठ असू, संपत्तीमुळे श्रेष्ठ असू, हे जे आपलं श्रेष्ठत्व आहे ते श्रेष्ठत्व अहंकारामध्ये जमा व्हायला नको. या श्रेष्ठत्वामध्ये एका आत्मभावानी, व्यापक आत्मभावानी सर्वांना समावून घेण्याची जर शक्ती एखाद्याच्या ठिकाणी आली तर तो जनक राजा होतो. सर्व प्रकारची संपत्ती अथवा प्रभू रामचंद्र होतो, प्रभू श्रीकृष्णांसारखा होतो. त्यांच्यापाशी सर्व प्रकारची श्रेष्ठता असताना शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सांपत्तिक, सत्ता आणि जर तशा प्रकारचे सगळे गुण आहेत आणि क्षमा नसेल तर दुर्योधन होतो, रावण होतो. म्हणजे हा जो क्षमा हा जो गुण आहे, दैवी गुण, तो किती महत्वाचा आहे असं लक्षात येतं. आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाला एक स्थान असतं आणि त्याच्या खाली काही लोक असतातच, त्याच्या वरही काही लोक असतात. पण ज्यांच्या वर कोणी नाही त्यांनी फार जपून राहण्याची गरज आहे. ज्यांच्या वर कोणी नाही त्यांनी व्यापक होण्याची गरज आहे, त्यांनी सौहार्द राखण्याची गरज आहे. हे जर त्याला समजलं नाही आणि अहंकाराचा एक प्रकारचा साठा त्याच्या मनामध्ये निर्माण झाला तर मोठी चमत्कारिक परिस्थिती उद्भवते. आणि हे मोठेपण काही थोड्या काळापुरतं कधी कधी असतं. काही काही मंडळींचं मोठेपण हे त्यांनी देह ठेवेपर्यंत देखील असत. पण उदाहरणार्थ ऑफिसमध्ये एखाद्याचं असणार श्रेष्ठतेचं पद हे त्याच्या वयाच्या 60व्या वर्षी जात. अथवा काय 62-65व्या वर्षी जात, मग तो कुठे श्रेष्ठ राहत नाही. आमच्या बँकेमध्ये आमच्या बँकेचे चेअरमन, मी आता जास्त सांगितलं तर आपल्याला नावच समजेल, ते एकदा आमच्या इथल्या पुण्यातल्याच एका ब्रँचमध्ये गेले आणि ते इतके साधे आणि तत्वनिष्ठ असे होते ते काउंटरवर जात असत आणि आपलं काम करत असत, कॅशियरकडे जात असत, पैसे भरत असत, पासबुक झालं का विचारत असत, घेऊन घरी येत असत. तिथं एक जो पासबुक भरून देणारा होता, क्लार्क होता, तर तो त्यांना ओळखत होत, त्यांना सगळं पुणे ओळखत, त्यामुळे त्यांना तो ओळख आणि त्याच बँकेत काम करणारा कर्मचारी आणि ते 4-5 वर्षांपूर्वी रिटायर झालेले होते. तो दर वेळेला करायचा, सगळ्यांनाच करायचा. बस झालं की पासबुक भरून झालं की मला हाक मारा असं ते सांगायचंय. तसं बरेच खातेदार जाऊन सांगतात की पासबुक झालं की मला सांगा, तर तो त्यांना म्हणायचा की तिथं बसा, बोट दाखवायचा तिथं बसा, झालं की मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे ते प्रत्येक वेळेला म्हणजे जवळपास 4-5 वेळेला असं केल्यावर माग ऑफिसरच्या लक्षात आलं की कोण आलेला आहे आणि हा कोणाला, आणि तसं 2-3 घडलं, त्यांना विशेष ओळख दिलेली आठवत आवडत नसे, त्यामुळं सगळेजण आपापलं काम करत असत, पण ते साहेब आलेत हे सगळ्यांना समजायचं. त्यांनी शेवटी मॅनेजरला जाऊन सांगितलं की हा यांना अशा प्रकारे बोलतो आणि बघा आता हा तसंच करेल, आणि तो त्यांच्याशी असाच काहीतरी उद्धटपणाने बोलला. क्षमा ही अशी गोष्ट असते की ते त्याच्यावर काही बोलत नसत आणि खातेदारासारखेच येऊन निघून जात असत, पण त्या दिवशी तो त्यांना बोलला आणि मॅनेजरनी पाहिलं आणि त्याची बदली परस्पर एका खेड्यात करून टाकली मॅनेजरनी. हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते परत ब्रँचमध्ये आले. ते म्हणाले आता हो कुठलं पद आणि कुठलं काय, मी तुमच्याकडे कुठं तक्रार केली आहे, असं त्याला त्रास देऊ नका, त्याला त्रास होईल असं काही करू नका. तरी देखील ही गोष्ट मॅनेजरनी वरपर्यंत कळवल्यामुळं त्याची बदली होऊन 2 वर्षपर्यंत त्याला त्याच्या वर्तणुकीमुळं, जेव्हा एखाद्या सन्माननीय व्यक्तीला तो अशा प्रकारे वागणूक देत असेल तर इतरांना काय देईल, त्याचं जरा वर्तन सुधारलं पाहिजे म्हणून केवळ 2 वर्ष, पण त्या 2 वर्षात त्यांनी 3 सांगितलं की ते दिसत नाहीयेत, त्यांना परत पुण्यात घ्या तुम्ही असं करू नका. याला क्षमा असं म्हणतात. ही जी क्षमा आहे ती क्षमा कधी कधी मागणारा असतो आणि करणारा असतो. हा जो क्षमा हा गुण इथं सांगितलेला आहे ते क्षमा करणं म्हणून सांगितलेलं आहे, उघडच आहे. पण क्षमा मागितलीही जाते, क्षमा केलीही जाते. दोन्ही अर्थाने जर पाहायचं झालं तर क्षमा मागण्यामध्ये कधी कधी स्वार्थिक भाव असतो आणि तेवढा स्वार्थ पुरा झाला की तू कोण आणि मी कोण असा भाव क्षमेच्या मध्ये असू शकतो. ती वरवरची क्षमा असते. तसं पश्चातापूर्वक कोणी क्षमा मागायला येणं हेही क्षमेच्या बाबत घडू शकतं. खरंच त्याला पश्चाताप होतो आणि त्या पश्चातापापोटी तो बदलून क्षमा मागण्यासाठी येतो. क्षमा करणारा जो असतो त्यांनी मात्र आपल्यापाशी जे आहे ते भगवत दत्त आहे, आपली बुद्धी देखील त्यांनी दिलेली आहे. कधी कधी एकाच घरात 2 मुलगे एकाच आई वडिलांचे, एक अतिशय बेताचा असतो आणि एक अतिशय चांगला असतो. जो खूप चांगला असतो त्याची स्वकमाई काही नसते, त्याच्या बुद्धी त्याची चांगली बुद्धी आहे ही भगवतदत्त गोष्ट झाली. कुठेतरी परंपरेमुळे त्याला कशी आली कोण जाणे, त्याला कोणाचाच त्याच्यामध्ये दोष नाही आणि विशेष कृपा नाही. पण एखादा खूप चांगला असतो मुलगा आणि एखादा अगदी त्याला समजत नाही असा असतो. आमच्या माहितीत एक मुलगा, त्याची आई त्याला, तो आता माझ्याच वयाचा, मध्यंतरी आमच्या घरी घेऊन आली. त्या बिचाऱ्या आई ही अशी संस्था आहे की आपला मुलगा कसाही असला तरी आई शेवटपर्यंत त्या मुलाचं करते. माझ्या आईची मैत्रीण त्या मुलाला आपल्या बरोबर त्या सतत घेऊन जातात. आमच्या घरी येऊन बसला थोडी इकडे तिकडे चौकशी करत होता, उठून गॅलरी पर्यंत जात होता, प्रत्येक खोलीमध्ये जाऊन येत होता, पण त्यांचा दुसरा मुलगा अतिशय उच्च पदस्थ आहे. आता जो उच्च पदस्थ आहे त्यांनी स्वकमाईने हे मिळवलेलं नाहीये, बुद्धी मिळवलेली नाहीये स्वकमाईने, ती कशी त्याच्यापर्यंत आली, बाकीचं त्याचं कर्तृत्व असेल. म्हणून तुमच्यापाशी जे आहे ते देखील कोणती तरी बेसिक गोष्ट असते त्याच्या पायावर तुम्ही आधारभूत गोष्टीच्या पायावर प्रगती केलेली असते आणि एखाद्याला ती मिळालेलीच नसते. असं लक्षात घेऊन श्रेष्ठ पुरुषांनी सर्वांबाबत असं क्षमेचं सौहार्द्राचं धोरण ठेवणं हे खूप गरजेचं असतं. ही क्षमा दुसऱ्याचे अपराध सहन करणं, दुसऱ्याचे अपराध पोटामध्ये घालणं किंवा आपल्या ठिकाणीच वेगवेगळी जी द्वंद्व निर्माण होतात ती द्वंद्व सहन करणं, कुठल्याही द्वंद्वाच्या भावाला फार वरचढ होऊ न देणं, अशा गोष्टींनी हा क्षमा करण्याचा जो गुण आहे तो जोपासला जातो. अशा प्रकारच्या क्षमेनी जर काही होत असेल तर एक निर्वैर वृत्ती राहते, वैर विहीन असा तो होतो, अजात शत्रू ज्याला म्हणतात असा होतो. त्याच्या हातून तो कोणाचं तसं वाईट करतच नाही, जर करायला लागलं त्याला तर नियमाला बांधलेला आहे म्हणून, पण त्याच्या अंतःकरणामध्ये कधीही तसा भाव नसतो. वैरवृत्तीचा आणि त्याचा संबंध असा आलेलाच नसतो. मोह किंवा ममतेपोटी किंवा स्वार्थापोटी क्षमा नसावी. मोह ममतेपोटी केली जाणारी क्षमा ही आपल्या मुलांच्या बाबत आणि इतरांच्या बाबत वेगवेगळं वर्तन घडवते. आपल्या मुलाला किती वेळेला संधी द्यावी याला काही सीमा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, दास आणि दासी. सर्वांना एकसारखी वर्तणूक, सर्वांच्या बाबत एकसारखा भाव हा असणं गरजेचं आहे. अशा वेळेला त्याला क्षमा असं म्हणतात, नाहीतर मग मोह ममते पोटी कोणाला तरी आणि त्याला क्षमा असं स्वरूप देणं हेही तसं चुकीचंच राहतं. त्याचबरोबर स्वार्थाच्या पोटी क्षमा नसावी. पुढं एखादी गोष्ट याच्यापासून लाभ म्हणून मिळणार आहे म्हणून केलेली क्षमा, किंवा कधी कधी क्षमा म्हणण्यापेक्षा भयानी गप्प राहतो आणि म्हणतो जाऊ दे मी सोडून दिला, असं बऱ्याच वेळेला आढळत. सोडून दिला म्हणतो म्हणजे सोडून देणं हा देखील मोठेपणा स्वतःकडे घेतो. मुला नसरुद्दीनची गोष्ट की तो एकदा आपल्या गाढवावर बसून खरेदी करता म्हणून बाजारात आला, त्यांनी खरेदी वगैरे केली आणि परत आला सामान घेऊन. आता गाढवावर बसून सामान घेऊन परत जायचं तर गाढवाच्या पाठीला ऑइल पेंट कोणीतरी लावून ठेवलेला होता. त्यांनी ते ओला ऑइल पेंट पाहिला आणि मुलगा अतिशय भडकला. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर त्याच समोरच्या बाजूला त्याच रस्त्यावर एक बार होता. त्याला असं वाटलं की हे असं कृत्य करणारा जो आहे तो असा अतिरेकी डोक्याचा आणि व्यसनी नक्कीच असला पाहिजे. म्हणून मुल्ला नसरुद्दीन तावातावानी त्या बारमध्ये गेला. त्याच्या हातात पिस्तूल देखील होतं. त्यांनी छताकडे एक गोळी झाडली, सगळे त्याच्याकडे पाहायला लागले आणि म्हणाला की बाहेर जे गाढव उभा आहे त्याला रंग कोणी मारला, त्याला आता मी सोडणार नाही. त्याच्या शेजारीच एक माणूस उभा होता, तो मुलापेक्षा 1.5 फुटांनी उंच, चांगलाच आडदाण, मुलाच्या हातात पिस्तूल असताना देखील त्याने त्याची मानगुट धरली आणि म्हणाला की मी रंग मारलाय, काय म्हणायचंय? तो म्हणाला की नाही, सांगायला आलोय की पहिला हात वाळत चाललाय, दुसरा जर द्यायचा असेल तर बघा. ही वरकरणी क्षमा दिसते, पण खरं असतं भय. या भयापोटी भांडण कटकटीत न पडणं, भयापोटी न्याय निवाड्याच्या वेळेला कचरणं, खरं म्हणजे वेळेवरी त्या वेळचे गुण जर प्रगट झाले नाहीत तर एखाद्याची वृत्ती वाढत जाते. जसा एखादा तापट मुलगा असतो, त्याचा तापटपणा आहे आणि तो आरडाओरडा करेल, तमाशा करेल एका भाषेत, तारांगण करेल, म्हणून नको त्याच्या वाट्याला जायला. म्हणून घरी आई वडील देखील त्याला काही बोलत नाहीत, भाऊ काही बोलत नाहीत, आणि त्याला जग आपल्याला घाबरतंय असं वाटायला लागतं, उलटा परिणाम होतो. आणि बाकीचे म्हणत असतात की कुठं याच्या नादी लागायचंय, यालाही क्षमा म्हणत नाहीत. क्षमा करण्यासाठी म्हणून तशा प्रकारचा मोठेपणा देखील असायला लागतो. मग त्याला समजवून सांगून त्याला वळवणं आणि त्याला योग्य त्या मार्गावर आणणं ही देखील ताकद असायची लागते. आणि जर तशी ताकद नसेल तर मग या अशा प्रकारच्या क्षमेने फारसं काही साध्य होत नाही. म्हणून जो सबळ असतो, शक्तिमान असतो अथवा सामर्थ्यवान असतो, सत्तावान असतो, त्याची क्षमा शोभते. क्षमा तोच करू शकतो, बाकी कोण क्षमा करू शकतो? क्षमेच्या माग उदार असा आत्मैक्य भाव खरं म्हणजे असावा. क्षमा आपण करतो आहोत याचा अर्थही आपण कोणीतरी फारच आहोत मोठे आणि जाऊ देत काय म्हणतात चिल्लर किंवा मच्छर असा भाव नसावा. आत्मैक्य भाव असावा. आत्मउपम्य भावामुळं त्याला संधी देणं असं त्याचं स्वरूप असावं. आणि आपण संधी देतो आहोत याचं विशेष वाटू न देणं ही प्रक्रिया पूर्ण झाली तर त्याला क्षमा म्हणतात. नुसत्या कृतीला क्षमा म्हणत नाहीत. अशा प्रकारे दुसऱ्याच्या कल्याणाकरता म्हणून आत्मउपम्य भावानी त्याला समजून घेऊन जर क्षमा केली तर स्वतःच कल्याण होतं. क्षमा करणारी व्यक्ती अधिक व्यापक उदार अशी होते आणि परमार्थाकरता ती अधिकाधिक गुण संपादन करणारी अशी होते. त्याचा आंतरिक परिणाम म्हणजे परमार्थ करण्याची एकूण शक्ती त्याची वर्धिष्णु होते. ज्ञानेश्वर महाराजांनी या क्षमा या गुणावर एकच ओळी लिहिलेली आहे. ते एकच ओळी लिहून संपवतील. अहिंसा हा शब्द त्यांच्या हातात आल्यानंतर 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर 50 ओव्या लिहिल्या. तर या ठिकाणी अहिंसा हा शब्द हातात आला तर त्यांनी 2-3 ओव्यांमध्ये संपवलं. तसंच क्षमा या गुणावर ज्ञानेश्वर महाराजांनी एकच ओवी लिहून निरूपण केलेलं आहे. ते असं म्हणतात, सर्व ही साहातिया गरिमा, गर्वा न ये तेची क्षमा, जैसे देह वाहोनी रोमा वाहणे नेणे. जसे अंगावर रोम असावेत, केस असावेत, लव असावी, आणि अंगावर आपण केस वागवतो आहोत याचं शरीराला भानही नसावं, त्याची अहंता शरीराला नसावी की किती केसांना मी वागवतोय, शरीराला त्याचं काहीच नसावं, त्यांनी त्या केसांना सहज सहन करावं. सर्वही साहतिया गरिमा, गर्वा न ये तेची क्षमा, सर्व प्रकारची गरिमा म्हणजे मोठेपणा सहन करत असताना त्याच्याबाबत गर्व न धरणं असं त्यांनी क्षमेचं रूप केलेलं आहे. सर्व ही साहात या गरिमा गर्वा न ये त्याची क्षमा मोठेपणा असतो. मग अशी आपण पाहिलं मोठेपणा हवे विविध कारणांनी येतो. कधी कधी वयामुळे देखील मोठेपणा येतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत श्रुती स्मृतींचे अर्थ आपणची होऊनी मूर्त आचरोनी जगा देत वडील जे ही एक वडीलपणाची वेगळी व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी केली. श्रुती आणि स्मृती उपनिषद आणि वेद यांचे जे अर्थ आहेत त्याचं आचरण करून तशा प्रकारचं जीवन जगून जे दाखवतात ते वडील होतात असं ज्ञानेश्वर महाराज. मग त्यांचं वय काहीही असो, जसं ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वरी सांगताना वय 16, पण ज्ञानेश्वर महाराज वडील वयाच्या 80व्या वर्षी देखील ज्ञानेश्वर महाराजने एक 16 वर्षांचा मुलगा असं म्हणायची हिंमत आहे. आपलं जे काही वय असेल प्रत्येकाचं, कोणाचं 25 असेल त्याच्या आधीच ज्ञानेश्वर महाराजांनी देह ठेवला, समाधी घेतली 21व्या वर्षी. लहान होते माझ्यापेक्षा असं म्हणाल ना, असं म्हणू नाही शकत. श्रुती आणि स्मृती यांचे अर्थ आपण मूर्त होऊन जगापुढे आदर्श जो ठेवतो तो वडील. नाहीतर तुमचे वडील कुठे आहेत हे ते काय, पानाच्या दुकानावर सिगारेट ओढत आहेत असे असे वडील फारसे कामाचे नाहीत. पण तरी देखील वडील की जी आलेली असते वेगवेगळ्या कारणाने, मोठेपणा आलेला असतो त्याच्यामध्ये वय हा एक फॅक्टर आहेच. त्या वयाच्या बरोबर मग सत्ता आली, पैसा वगैरे आला इत्यादी सर्व प्रकारचा मोठेपणा, कलेमुळे येणारा मोठेपणा, खेळामुळे येणारा मोठेपणा, अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींनी मोठेपणा येतो. असा सर्व मोठेपणा आलेला असताना मला नुकतीच कोणीतरी एक गोष्ट सांगितली, कोणी सांगितली मला आठवत नाही, दिलीप कुमार एअर इंडियाच्या विमानातून इंग्लंडला चाललेला असताना दिलीप कुमार तिथे येऊन बसला म्हटल्यावर किती त्या एअर होस्टेस आणि सगळा स्टाफ त्याची सही घेण्यासाठी आला, त्याच्यावर फोटो काढण्यासाठी म्हणून गर्दी झाली. बाकी विमानातलेही बरेच लोक त्याच्या भोवती गोळा झाले. त्याला जे दिलीप कुमारला बसायला आसन मिळालेलं होतं त्याच्या शेजारी एक मनुष्य बसलेला होता. तो साधा बुशर्ट आणि असा पॅन्ट बुशर्ट असा एक साधा मनुष्य बसलेला होता. या सगळ्या गोष्टींकडे ते तटस्थ त्यांनी पाहत होते. सगळं झाल्यावर विमान वगैरे सुटलं पण दिलीप कुमार आपल्या स्वतःच्याच प्रौढीमध्ये होता. प्रवासामध्ये हा मनुष्य अजिबातच उत्सुकता दाखवत नाही म्हणून दिलीप कुमारनीच त्यांना विचारलं काही सिनेमा वगैरे बघता का. तर ते लहानपणी मी 1-2 सिनेमा पाहिलेले होते आणि त्यांनी कोणते सिनेमा लहानपणी पाहिले त्याचं वर्णन करून सांगितलं. न राहून दिलीप कुमार म्हणाला की मी दिलीप कुमार, तरी त्यांना काही माहीत नव्हतं. मी तसा प्रसिद्ध ऍक्टर आहे असं ते म्हणाले तर ते बरं आहे असं म्हणाले. लंडन मध्ये विमान थांबल्यानंतर दिलीप कुमारनी सहज त्यांना त्यांचं नाव विचारलं तर ते JRD टाटा होते. मोठेपणा किंवा गरिमा हा किती उंच उंच पातळीपर्यंत एखाद्याला प्राप्त होतो आणि तो प्राप्त झाल्यानंतर सहजतेनी कसं, म्हणजे ते सगळं सहन करून, सहन करणं हा शब्द इथं ज्ञानेश्वर महाराजांनी, सर्व ही सहातिया गरिमा, सर्व प्रकारचा गरिमा म्हणजे मोठेपणा जो सहन करतो, मोठेपणा सहन करता येत नाही, कसा मोठेपणा सहन केला जातो हे आपण स्वामीजींच्या उदाहरणावरून कैक वेळेला पाहिलेलं आहे. 1 ऑक्टोबर आता येईल, त्याच्या आधी स्वामीजींच्या स्तुती सवन पर अशी भावसुमनांजलीचे कार्यक्रम होत असत. निदान 4 केंद्र, म्हणजे एका केंद्रात 3 जण जर बोलले तर 9-10 जण आणि 3 निवेदक असे सगळे त्यांची स्तुती करत असत, अनेक प्रसंग सांगत असत. गुरु पौर्णिमेच्या वेळेला तर 8-10 दिवस हा कार्यक्रम चालायचा. तर हे कोणाबरोबर कोणाबद्दल चाललेलं आहे अशा भावानी ते तटस्थपणाने सगळं ऐकत असायचे. याला साहतिया गरिमा असं म्हणतात. रामकृष्ण परमहंस हे डोक्यावर परिणाम झालेला वेडा मनुष्य नाहीये, तर हा परमहंस आहे, हा नुसता संत नाही तर परमहंसांची सर्व लक्षणं यांच्यामध्ये आहेत. अशा प्रकारे ती कोण ब्राह्मणी भैरवी, तिने ती जेव्हा रामकृष्णांच्या सान्निध्यात आली, तरुण होती 25-30 ची, आणि तिने कलकत्त्यामध्ये विद्वत सभा बोलवली. वेद शास्त्र जाणणारे, उपनिषद जाणणारे शास्त्री पंडित बोलवले, आणि शास्त्रांमध्ये जी परमहंसांची, प्राप्त पुरुषाची, ज्ञानी पुरुषाची लक्षणं आहेत, ती सगळी लक्षणं यांच्या ठिकाणी कशी आहेत, त्या विद्वत सभेमध्ये शास्त्र चर्चा झाली आणि प्रत्येक गुणाचं वर्णन करून ते गुण यांच्या ठिकाणी आहेत असं ती सांगत होती. आणि म्हणून हे परमहंस आहेत. रामकृष्णांना जे परमहंस म्हणायला सुरुवात झाली ते त्या प्रसंगानंतर झाली. तिने ते सिद्ध केलं आणि सर्वांनी मान्य केलं. त्या सभेमध्ये रामकृष्ण देखील होते असं वर्णन आहे की गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेले आणि अंगावर पंचा पांघरलेले रामकृष्ण हे बाजूला श्रोत्यांच्या मध्येच बसलेले होते आणि ब्राह्मणी त्यांच्या गुणांचं वर्णन करत असताना सर्वांप्रमाणे तेही आश्चर्य व्यक्त करत होते की कसं काय बाबा ही असं म्हणतीये, असं इतरांनाही म्हणत होते की काय काय कोणतीये कोण जाणे, अशा प्रकारे त्यांचे हावभाव चालू होते. त्यांनाही ते सगळं आश्चर्य वाटत होतं. मधूनच ते उठून बाहेर जाऊन परत येऊन बसत असत, असा बालक भाव त्यांच्या ठिकाणी होता. याला सर्व साहतिया गरिमा असं म्हणतात. जसं जेआरडी टाटा होते त्याप्रमाणेच हे रामकृष्णांचं उदाहरण आहे, त्याप्रमाणे स्वामीजींचं उदाहरण आहे. गर्वा न ये तेची क्षमा, असा मोठेपणा आलेला असताना देखील ज्यांना गर्व होत नाही त्या गर्वापोटी मनुष्य समोरच्याला धुतकारून लावतो, दुखावतो, क्षमा करत नाही, अशा अनेक गोष्टी त्या गर्वापोटी तो ते करतो. याच्या ठिकाणी गर्वाचाच स्पर्श होत नाही, आपला मोठेपणा तो सहन करतो आणि मोठेपणाच्या वेळेला तो साधेपणाने राहतो. तसं राहत असल्यामुळं इतरांचा चुका म्हणा किंवा काही दोष म्हणा याच्याकडेही तो दुर्लक्ष करतो. आणि आपण क्षमा केली, गरिमा जशी येऊ देत नाही गुणांची, मोठेपणांची, तसं क्षमा केल्यावर देखील मी क्षमा केलेली आहे असं 10 वेळेला बोलून दाखवणं एकदाही बोलून दाखवत नाही. आपण क्षमा केली हे गावीही ठेवत नाही. सर्व साहतिया गरिमा, गर्वा न ये तेची क्षमा, सर्व प्रकारचा मोठेपणा अंगी असताना तो सर्व मोठेपणा सहन करून रामकृष्ण एकदा एका भक्तांकडे जेवायला गेले कलकत्त्यामध्ये. तर तो तरुण मुलगा त्यांच्याकडे येत असे, नियमानी जात असे आणि त्यांनी विनंती केली म्हणून रामकृष्ण त्यांच्याकडे जेवायला गेले. कोणता तरी समारंभ होता, पण तो मुलगा सोडला तर बाकी कोणीच रामकृष्णांना ओळखत नव्हतं. आणि रामकृष्ण गेले जेवायला, त्यावेळेला नेमका कोणत्या तरी कारणासाठी तो इकडे तिकडे बाजूला होता, तो समोरही नव्हता. त्यामुळे त्यांची विचारपूस तर सोडाच, पण हा माणूस कशा करता आला हेच कोणाला कळत नव्हतं. तो मुलगा येईपर्यंत बाजूला बसून राहिले आणि मग तो आल्यानंतर त्यांनी आपल्या आई वडिलांची आणि रामकृष्णांची ओळख करून दिली आणि मग रामकृष्ण जेवायला बसले. पण मी तुझ्याकडे आलो तोपर्यंत कोणी माझ्याकडे पाहिलं देखील नाही, ही काय रीत आहे का, इथून उठूनच जावं. आता इथून पुढे आम्ही जेवायला जाऊ तेव्हा दोन जणांना बरोबर घेऊन जाऊ, म्हणजे आम्ही आलोय हे कोणीतरी सांगेल. अशा प्रकारचा काही भाव नाही. सर्व साहतिया गरिमा, गर्वा न ये तेची क्षमा. स्वरूपानंदांकडे एकदा एक रामदासी गेले आणि चांगले बलदंड अशा शरीर यष्टीचे ते रामदासी बरेचसे, जे त्यांची शरीर यष्टी अत्यंत आकर्षक आणि दमदार असते, पिळदार शरीर असतं, जणू प्रति समर्थ वाटावेत असे. स्वरूपानंद आपल्या खोलीमध्ये पलंगावर बसलेले होते, त्यांच्याकडे त्यांनी पाहिलं आणि रोखून पाहत म्हणाले की आपण ब्राह्मण आहात आणि जानवही घातलं नाही असं ते म्हणाले. त्याच्यावर स्वामीजी काही बोलले नाहीत. त्यांनी सेवेकऱ्याला सांगितलं, एक जानवं मागून घेतलं, मोठ्या श्रद्धापूर्वक जानव्याची ब्रह्मगाठ हातात धरून त्यांनी 11 वेळेला शांतपणे गायत्री मंत्र म्हटला, बंडी काढली, ते जानव गळ्यात घातलं, परत बंडी अंगावर घातली आणि मग त्यांना नमस्कार करून म्हणाले की बसा आता बोला. आता काय बोलणार, जानव घातलं, जानव नाही म्हणून स्वरूपानंदांपेक्षा हे मोठे होते आणि जानव घातल्यामुळे ते आणि स्वरूपानंद बरोबरीचे झाले. स्वरूपानंदांच्या दर्शनाकरता गेलेले होते. सर्व साहतिया गरिमा, गर्वा न ये तेची क्षमा, जैसे देह वाहोनी रोमा वाहणे नेणे. देह ज्याप्रमाणे शरीरावर रोम वाहतो आणि आपण ते वाहतो आहोत हेच याची दात फिकीर शरीराला नसते, तसा आपला मोठेपणाच ज्यांनी बाजूला सारलेला आहे त्यामुळे क्षमा करण्याचाही प्रश्न येत नाही. आपला अनुमान झाला असं जो वाटून घेत नाही, अशा एका ओवीत फार मोठं लक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी, क्षमा करणं निराळ पण आपण क्षमा करतो आहोत आणि विसरलो आहोत असंही नाही. आपला मोठेपणाच जो विसरला तो क्षमेलाही विसरला. एरवी क्षमा ही मोठेपणाच्या भावनेतूनच केली जाते. सगळेच क्षमा करण्यासाठी योग्य नसतात, क्षमा मागण्यासाठीच अनेक लोक असतात, क्षमा करणारे थोडेसे असतात. या थोड्याशा लोकांमध्ये क्षमा आपण करतो आहोत, आपण मोठे आहोत हाच ज्यांच्याविषयी ज्यांच्या ठिकाणी भाव नसतो, त्यामुळे क्षमेचाही प्रश्न येत नाही असं निरूपण ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. हे किती अंतरंग आहे. आणि मातलिया इंद्रियांचे वेग का प्राचीने कवळिले रोग, अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे या आघवियांचा ची थोरू, एके वेळे आलिया पुरू, तरी अगस्त्य का होऊनी भिरू उभा ठाके. धृपी तेज क्षमा धृती या धृती या गुणाचं वर्णन पुढच्या ओव्यांमध्ये त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी चार पाच ओव्या लिहिल्या. आकाशी धूमाची रेखा उठली बहुवा आगळिका ते गेली एकी झुळका वारा जेवी तैसे अधिभूता दैवा अध्यात्मादी उपद्रवा पातलेया पांडवा गिळू निघाली ऐसे चित्त क्षोभाच्या अवसरी उचलुनी धैर्या जे चांगावे करी धृती म्हणिपे अवधारी तिये ते गा. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. स्वामी जी नारायण प्रभु प्रभु हरि हरि. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.